मिलेगी मिलेगी नहीं, मिल गई है हमको वर्ल्ड कप की ड्रीम टीम, पर क्या ये एक्चुअल में आपकी ड्रीम टीम है?
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं क्लॉट कर आ गई है। मैंने आपसे पूछा था जी आज 2019 वर्ल्ड कप ची टीम डिक्लेअर झाली आहे, ती तुमची पण ड्रीम टीम आहे ना? म्हणजे तुमची जर का ड्रीम टीम ठरवायची झाली, ते 11 प्लेयर तुम्ही ठरवायचे असाल, तर तुम्ही कुणाकुणाला ठरवाल? म्हणजे जे जुने होऊन गेले, सचिन म्हणा, कपिल म्हणा, ते सगळेचे सगळे, की अजून कुणाला नवीन तुम्हाला इकडे आणायला आवडेल? काय म्हणणंय सचिनचं, ड्रीम टीम कोण आहे मग तुमची?
माझी तर सध्या तर ओल्डच असणार आहे मॅडम, त्यामध्ये सर्वात आधी सचिन तेंडुलकर, सेहवाग, नंतर हरभजन सिंग, आपला आहे ना पठाण, युसुफ पठाण।
ओके, युसुफ पठाण
हे मुख्य, आणि विकेट कीपर मध्ये आपला धोनी चालेल मॅडम।
ओके, धोनी पाहिजेच
पाहिजेच।
2011 जे काही वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो त्यानंतर धोनी म्हणजे देव झालाय सगळ्यांचा,
देव झालाय, मस्त आहे ते।
त्याशिवाय
क्रिकेट नाहीच, जसं की पूर्वी तेंडुलकर शिवाय क्रिकेट न राहायचं।
आता काय वाटतं तुम्हाला, हिस्ट्री रिपीट होईल का 2011 ची?
100% हे वर्ल्ड कप आपलाच आहे,
आपलंच व्हायला पाहिजे। म्हणजे देवा धोनीची कॅप्टन्सी होती, आता विराटच्या कॅप्टन्सी मध्ये पण व्हायला पाहिजेच,
होणारच आहे।
काय कॉन्फिडन्स है कि हा वर्ल्ड कप आपलाच होणार आहे यार, सच में यार, नजर ना लग जाए हमारे इस कॉन्फिडन्स को। आणि मला वाटतंय की वर्ल्ड कप यावेळेस आपलाच होणार आहे, आणि 2011 ची जी हिस्ट्री आहे ती रिपीट होणार आहे, तो मोमेंट पुन्हा एकदा येणार आहे। म्हणजे यावेळेस धोनी कॅप्टन नसला म्हणून काय झालं, तो खेळणार आहे आणि तो जी विक्ट्री आहे ती पुन्हा एकदा आपली होणार आहे। यार तुमचं काय मत आहे सांगा, पटकन डायल करा 9607007935 आणि सांगा तुमची ड्रीम टीम कोण असणार आहे। तुम्हाला वाटतं का की कपिल देवनी पुन्हा एकदा यावं खेळायला? पटकन सांगा। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो।